चीनीमंडी.com पॉडकास्ट।
जम्मू काश्मीर मधील कलम 370 रद्द। गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेलं जम्मू काश्मीर संदर्भातील कलम 370 रद्द करण्याच्या दिशेनं आज केंद्र सरकारनं एक पाऊल पुढं टाकलं आहे। जम्मू काश्मीरमध्ये वाढलेली सुरक्षा, संचारबंदी, नेत्यांना नजरकैदेत ठेवल्यानं उडालेली राजकीय खळबळ, या सगळ्या वातावरणात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा प्रस्ताव ठेवला। जम्मू काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव शहा यांनी ठेवला आहे। या प्रस्तावाप्रमाणे कायदा झाला तर जम्मू काश्मीरला देण्यात आलेले सर्व विशेष अधिकार रद्द होणार असून तो भागही देशातील इतर राज्यांप्रमाणेच सामान्य होणार आहे। अमित शहा यांनी राज्यसभेत माहिती देताना सांगितलं की ज्या दिवशी राष्ट्रपती या विधेयकावर स्वाक्षरी करतील त्या दिवशी कलम 370 हटवण्यात येईल। त्यातील एकही उपकलम जम्मू काश्मीरमध्ये लागू होणार नाही। या विषयावरून राज्यसभेत विरोधकांनी गोंधळ घातला। गृहमंत्री शहा म्हणाले, कलम 370 आधार घेत 3 कुटुंबांनी जम्मू काश्मीरला लुटलं आहे। हे कलम हटवण्यासाठी एका सेकंदाचाही उशीर करता कामा नये। आम्हाला वोट बँक करायची नाही। शहा यांच्या भाषणानंतर राज्यसभेत विरोधकांनी जोरदार विरोधी घोषणा केल्या। राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या आसनाच्या खाली जाऊन विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली। यावर जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी याचे परिणाम भयंकर होतील असा इशारा दिला। संसदेबाहेर PDPच्या खासदारांनी काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन सुरू केलं आहे। दरम्यान नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी ट्विट केलं आहे। त्यांनी म्हटलं आहे की मला घरात नजर कैद करण्यात आलं आहे। मुख्य प्रवाहातील इतर नेत्यांना यापूर्वीच नजर कैद करण्यात येत आहे। यातील सत्य जाणून घेण्याचा कोणताही पर्याय नाही, पण जर हेच सत्य असेल तर पुढं काय होईल ते पाहून घेऊ। सध्या जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, तसंच संचारबंदीही लागू करण्यात आली आहे।